जखर्या अध्याय 8 सैन्यधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले. सैन्यधीश परमेश्वर म्हणतो, मी सियोनसाठी खूप ईर्ष्यवान झालो आहे, तिच्याकरता क्रोधाने व आवेशाने ईर्ष्यवान झालो आहे. सैन्यधीश परमेश्वर म्हणतो, मी सियोनेत परत आलो आहे आणि यरुशलेमेत राहीन. यरुशलेम सत्य नगरी म्हणून ओळखली जाईल. सैन्यधीश परमेश्वराचा पर्वत हा पवित्र पर्वत म्हणून ओळखला जाईल. सैन्यधीश परमेश्वर म्हणतो, वृद्ध स्त्री आणि वृद्ध पुरुष यरुशलेमच्या रस्त्यावर पुन्हा दिसू लागतील. लोक इतके दीर्घायुष्य होतील की चालताना त्यांना काठीच्या आधाराची गरज भासेल. रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांनी ती नगरी गजबजून जाईल. सैन्यधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवसात या अवशिष्ट देशाला आश्चर्य वाटेल, म्हणून मलाही आश्चर्य वाटेल का, असे सैन्यधीश परमेश्वर म्हणतो. सैन्यधीश परमेश्वर म्हणतो, पहा, पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील देशातून मी माझ्या लोकांची मुक्तता करीन. मी त्यांना घेऊन येईन आणि ते यरुशलेम मध्ये राहतील. ते सत्याने व धर्माने पुन्हा माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईल. सैन्यधीश परमेश्वर म्हणतो, आपले हात दृढ करा. सैन्यधीश परमेश्वराने मंदिराच्या पुननिर्मितीच्या वेळी पाय घालताना संदेष्टामार्फत जो संदेश दिला तोच तुम्ही आज ऐकत आहात. त्या दिवसापूर्वी लोकांस काम मिळत नसे व भाड्याने जनावरे घ्यायला लोकांजवळ पैसा नसे. जाणे येणे शत्रूंमुळे सुरक्षित नव्हते. मी प्रत्येकाला आपल्या शेजाऱ्याविरुद्ध भडकवले होते, पण आता तसे पूर्वीच्या दिवसासारखे नसेल. मी उर्वरित लोकांबरोबर असणार, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. ते लोक शांततेत लागवड करतील, त्यांच्या द्राक्षवेलींना द्राक्ष लागतील, जमीन चांगली पिके देईन आणि आकाश पाऊस देईल. मी या सर्व गोष्टी माझ्या उर्वरित लोकांस वतन देईल. शिव्या शाप देण्यासाठी लोकांनी इस्रायल व यहुदाच्या नावाचा वापर करण्यास सुरुवात केली होती, पण मी इस्रायलाची व यहुदाची पापातून मुक्तता करीन. त्यांची नावे आशीर्वादित बनतील. तेव्हा घाबरू नका, तुमचे हात दृढ ठेवा. सैन्यधीश परमेश्वर म्हणतो, तुमच्या पूर्वजांनी मला संतापविले, म्हणून मी त्यांचा नाश करण्याचा निराधार केला. माझा निश्चय बदलावायचा नाही, असे मी ठरवले होते. सैन्यधीश परमेश्वर असे म्हणाला, पण आता मात्र माझे मन परिवर्तन झाले आहे आणि म्हणून मी यरुशलेमवर व यहुदांच्या लोकांशी चांगले वागायचे ठरवले आहे. तेव्हा घाबरू नका, पण तुम्हास पुढील गोष्टी करणे भाग आहे. तुमच्या शेजाऱ्याला सत्य सांगा, आपल्या वेशीत शांती न्याय व सत्याने न्याय करा, त्यामुळे शांतता येईल. आपल्या शेजाऱ्यांना त्रास देण्यासाठी कट करू नका. खोटी शपथ देण्याची आवड धरू नका, कारण या गोष्टींचा मला द्वेष आहे. परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत. सैन्यधीश परमेश्वराकडून मला वचन मिळाले. सैन्यधीश परमेश्वर म्हणतो, तुम्ही चौथ्या पाचव्या सातव्या आणि दहाव्या महिन्याच्या विशिष्ट दिवशी शोक प्रकट करता, उपवास करता. ते यहुदाच्या घराण्यात छान आनंदाचे मोठ्या चांगुलपणाचे दिवस होतील, म्हणून तुम्ही सत्य आणि शांती यावर प्रेम केलेच पाहिजे. सैन्यधीश परमेश्वर म्हणतो, पुष्कळ नगरांचे लोक यरुशलेमला येतील. निरनिराळ्या नगरातील लोक एकमेकांना भेटतील व म्हणतील, आम्ही सैन्यधीश परमेश्वराची कृपा मिळवू व त्यास शोधू. मीही येतो. पुष्कळ लोक आणि बलिष्ठ राष्ट्रे सैन्यधीश परमेश्वराच्या शोधात आणि त्याची कृपा मिळवण्यास यरुशलेमेत येतील. सैन्यधीश परमेश्वर म्हणतो, त्यावेळी वेगळ्या वेगळ्या भाषा बोलणारे 10 लोक यहुदी मनुष्याकडे येऊन त्याचा झगा पकडून त्यास विचारतील, देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे, आम्ही तुम्हाबरोबर येतो.